नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवी ऐश्वर्या नायर तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. सार्वत्रिक वेंचणुकेच्या तिसऱ्या टप्प्या खातीर प्रचार तेंगशेर पावला. घरदार नाशिल्ल्यांक 3 कोटी जनतेक फुडाराक घरा बांदून दितले म्हणपाची घोषणा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी शेनवारा राती गोंयांत केली. केंद्रान शेजारच्या 6 देशांक 99,000 वयर मॅट्रीक टन कांद्याची निर्यात करपाक परवानगी दिल्या. आनी खेळात. आयपीएल क्रिकेट सर्तीत काल दिल्लीत जाल्ल्या खेळात दिल्ली कॅपिटल्सान मुंबय इंडियन्साक 10 धावड्यांनी हारायले, जाल्यार काल लखनौ जाल्ल्या खेळात राजस्थान रॉयल्सान लखनौ सुपर जायंट्साक तांच्या आड 8 विकेटींनी जैत जोडले. आता खबरो विस्तारान. घरदार नाशिल्ल्याक 3 कोटी जनतेक फुडाराक घरा बांदून दितले म्हणपाची घोषणा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी शेनवारा राती गोंयांत केली. लोकसभा वेंचणुकेच्या फाटभुंयेर प्रधानमंत्री मोदी हांणी मुरगाव तालुक्यातल्या जुवारीनगर हांगा जाल्ल्या जाहीर सभेन उलयताना म्हळे की देशान अजूनही खुपशे नागरिक बेकार आसात, बेघर आसात. तांच्या स्वतःचे अशे तांकां घर मेळून दिवपा खातीर फुडाराक ही येवजण चालीक लायतले अशे तांणी म्हळे. आयज गोंयांत 100% उदक, वीज आनी हेर सुविधा दिल्ल्यो आसा. आता फुडाराक 100% गॅस कनेक्शन येवपाक चालीक लायतले. 70 वर्सां पिरायेच्या ज्येष्ठ नागरिकांक 100% पुराय फुकट वैजकीय सुविधा मेळून दिवपाचे उतर मोदी हांणी दिला. नुस्तेकार भावां खातीर 100% विमो काडपाचे उतर तांणी दिले. पर्यटना खातीर खाशेली तजवीज करतना गोंयाकूच ताचो फायदो मेळून दिवपा खातीर लग्न सुवाळे गोंयांत जावचे म्हण वन डे इंडिया येवजण चालीक लावपाची घोषणा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी केली. मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत आनी हेर मंत्री ह्या वेळार उलोवप करताले. लोकसभा वेंचणुकेच्या गोंयच्या भाजप उमेदवारांच्या प्रचारा खातीर शेनवारा साकवाळे आयोजित केले जाहीर सभेत प्रधानमंत्री उलयले. मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत, भाजप प्रदेशाध्यक्ष तशेच राज्यसभा खासदार सदानंद शेठ तानावडे, केंद्रीय मंत्री तशेच उत्तर गोंयचे उमेदवार श्रीपाद नाईक, दक्षिण गोंयची उमेदवार पल्लवी धेपो हांचे सयत मंत्री, भाजप आमदार ह्या वेळार हाजीर आशिल्ले. हे सभेक 50,000 परस अधिक लोकांची हजेरी आशिल्ली. काँग्रेसीचे दक्षिण गोंयचे उमेदवार विरियातो फर्नांडीस हांणी कांय दिसाआदी एके सभेत उलयताना केंद्रान भारतीय संविधान गोंयाचेर थापला अशे विधान केल्ले. ह्या विधानावयल्यान प्रधानमंत्री मोदी आनी छत्तीसगडातले सभेत काँग्रेसीचेर खर टिका केल्ली, ते उपरांत गोंयातले सभेत ते कितें उलयताले हाचेर सगळे कान दिवन राविल्ले. अखेर प्रधानमंत्री मोदी हांणी साकवाळे सभेत लेगीत ह्या विधानावयल्यान काँग्रेसीचेर टिका केली. काँग्रेस भारतीयांमदीत नकारात्मक पातळता, फकत वोटर्स बँक सांबाळपा खातीर तुष्टीकरणाची चाल काँग्रेसीन आखल्या, तेच खातीर काँग्रेसीच्या फुडाऱ्याकडल्यान तशे तरेची विधानां करतात. पूण देशातल्या लोकांक काँग्रेसीची ही चाल खबर आसा, ताका लागून लोकूच लोकसभा वेंचणुकेत इंडिया आघाडेक धडो शिकयतले अशे मोदी हांणी म्हळे. मजगती गोय देशा खातीर आपल्याक खूप कितें करपाचे आसा. फाटल्या 10 वर्सांच्या काळात केंद्र सरकारान गोंयात मुळाव्या साधन सुविधा सयत पर्यटनाक घटसान दिल्या. ई टुरिस्ट विसाचो सगळ्यांत चड लाव आयज गोंयाकूच मेळटा. गोंयचे उदरगतीचो रथ फुडल्या काळात लेगीत मुखार व्हरचे खातीर भाजपाच्या दोनी उमेदवारांक वेचून दियात असोय उलो मोदी हांणी काल मारलो. फाणेच्या वर्सांनी एनडीए सरकारान देशाचे प्रस्न सोडोवपाचो यत्न केलो अशे प्रधानमंत्री आणि भाजपाचे वरिष्ठ फुडारी नरेंद्र मोदी हांणी सांगले. महाराष्ट्राच्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या तपोवन मैदानात भौशिक अवशेषात संबोधित करताना प्रधानमंत्री मोदी हांणी सांगले, आपल्या सरकारान देशातल्या बायलांक आणि तरणाट्यांक हांका सदांच प्राधान्य दिला. आत्मनिर्भर भारत म्हणून एनडीएन सरकाराच्या स्टार्टअप इंडिया उपक्रमाचेर आणि फुडारा खातीर रोजगाराची संद निर्माण करपा खातीर एनडीए सरकारान केल्ल्या उपक्रमाचेर मोदी हांणी भर दिलो. चलन विनिमय खाला रिणाची रक्कम दुपेटीन 20 लाख रुपयांमेरेन पावतली, तर तांचो सरकाराक परत सत्तेर येवप गरजेचे आसा अशे तांच्यांनी सांगले. आता वंचित वर्ग, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी हांच्या कल्याणा खातीर समर्पित आशिल्ले सरकार परतून सत्तेर येतले हे निश्चित. ह्या वेळार महाराष्ट्राचे मुखेलमंत्री एकनाथ शिंदे हाजीर आशिल्ले. कोल्हापुरात तिसऱ्या टप्प्या खातीर 7 मे दिसा मतदान जातले. केंद्रान बांगलादेश, संयुक्त अरब अमिरात, भूतान, बहरीन, मॉरिशस आणि श्रीलंका ह्या स देशांक 99,000 मेट्रीक टन वयर कांद्याची निर्यात करपाक परवानगी दिल्या. तशेंच अस्तंत आशिया आणि काय युरोपीय देशातल्या निर्यात बाजारपेठे खातीर खासा लागवड केल्ल्या 2,000 मेट्रीक टन धव्या कांद्याची निर्यात करपाक सरकारान परवानगी दिल्या. फाटल्या वर्षाच्या तुलनेत 2023-24 अंदाजे कमी खरीप आणि रबी पिकाच्या फाटभुयेर पुरेशी देशांगत उपलब्धता सुनिश्चित करपा खातीर फाटल्या वर्षा डिसेंबरात कांद्याची निर्यात प्रलंबित केल्ली. उत्तराखंडात गढवाल आणि कुमाऊ विभागातल्या दोंगळार वाठारांनी 575 आकांत उज्याच्या घडणुकाची सुमार 700 हेक्टर जमिनीचेर परिणाम झाला. कुमाऊ मंडळात सगळ्यांत चढ 313 घातक राज्यांनी ही घडणूक घडल्या. राज्य उजो पालोवपी आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या म्हणण्याप्रमाण या घातकी उज्याक लागून रान संपत्तीचे 14,41,771 रुपया अर्थिक नुकसान झाला. राज्यात रानातल्या उज्याच्या वाटत्यो घडणुको हाताळपा खातीर उत्तराखंड सरकारान रान खात्याच्या अधिकाऱ्यांची आणि कर्मचाऱ्यांची सुटी रद्द केल्या. मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामी हांणी काल हद्दीवालीत पत्रकार परिषदेत हातात घेतिल्ल्या सक्रिय उपायांचेर भर दिवन उजो आडावपा खातीर सरकाराच्या वचनबद्धतेची पुष्टी केली. हालीच नैनिताल जिल्ह्यात रानातल्या उज्या उपरांत परिस्थितीचो नियाळ घेतना श्री धामी हांणी आयज आदी हवाई सर्वेक्षणाचे फुडारपण केले. उजो लायिल्ल्या खातीर गुन्यांवकारांक धरिल्ल्या व्यक्ती आड कडक उपाय करतले अशे तांणी आश्वासन दिले. मजगती भारतीय वायुसेनेच्या MI-17 हेलिकॉप्टराच्या आदारात नैनितालातलो उजो विजोवपाचो यत्न सुरू आसात. कितलेशाच हेक्टरांनी पातळिल्ल्या उज्याक आळाबंद हाडपाची प्रगती चालू आसा. दिल्ली सीख गुरुद्वारा व्यवस्थापन समितीचे कितलेशेच वांगडी काल भाजपात नियुक्त झाले. पक्षाचे सरचिटणीस तरुण चूग, पक्ष फुडारी मजिंदर सिंग शिरसा आणि दिल्ली भाजपा अध्यक्ष विरेंद्र सचदेव हांच्या हजेरीत तांका पक्षात नियुक्त केले. भाजपा हो एकूच पक्ष जो देशाचो एकचार प्रामाणिकपण आणि सुरक्षतायेचो वावर करपाक शकता अशें भाजपाचे अध्यक्ष JP नड्डा हांणी ह्या वेळाचेर उलयताना म्हळें. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सीख समाजाच्या बऱ्या खातीर वावर केला. देशाचेर जाल्ल्या सगळ्या संकश्टाक फावती जाप दिवपाक आणि जैत मेळोवपाक सीख समाजान व्हड योगदान दिला अशें तांणी मुखार सांगले. लोकसभेच्या दुसऱ्या पावण्याची वेचणूक सोपतकच आता 11 राज्यांनी आणि 3 केंद्रशासित प्रदेशांनी मतदान पुराय झाला. मतदारांची संख्या 60.96% नोंद झाला. तातूंत केरळ, राजस्थान, त्रिपुरा, तामिळनाडू, सिक्कीम, मणिपूर, मेघालय, नागालँड, मिझोरम, अरुणाचल प्रदेश, उत्तराखंड, पुड्डुचेरी, लक्षद्वीप, अंदमान आणि निकोबार जुव्यांचे केंद्र प्रदेशांचे आसपाव आसा. उष्णतायेची ल्हारा आसून लेगीत वेगवेगळ्या मळावेल्या मतदारांनी उमेदीन मतदान केले. दुसऱ्या पावण्यात मतदारांची केरळातल्या सगळ्यात चढ 20 सुवातीचेर, कर्नाटकातल्या 28 सुवातीचेर, 14 सुवातीचेर, राजस्थानातल्या 13 सुवातीत दर एका 8 सुवातीत मतदान झाले. उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र हांची 6 सुवाती, मध्य प्रदेशात 6 सुवाती, आसाम आणि बिहारात दर एकी 5 सुवाती, अस्तंत बंगाल आणि छत्तीसगड हांच्यो 2 सुवाती, जाल्यार मणिपूर, त्रिपुरा आणि जम्मू काश्मीरात दर एका सुवातीर. दुसऱ्या पावण्यात जावपा आशिल्ल्या मध्य प्रदेशातल्या बेतूल संसदीय मतदारसंघातले मतदान आता तिसऱ्या पावण्यात जातले. भारतीय हवामान खात्यान फुडल्या कांय दिसां खातीर ओडिशा आणि अस्तंत बंगालात खर उष्णतायेची ल्हारा आसूं येता म्हूण रेड अलर्ट जारी केला. बिहार, झारखंड, तेलंगणा, तामिळनाडू, उदेत उत्तर प्रदेश, केरळ, कोकण, अस्तंत उत्तर प्रदेश आणि आंध्र प्रदेशात ह्या महिन्याच्या 30 तारखेमेरेन उष्णतायेची ल्हारा येवपाची शक्यताय आसा अशें भारतीय हवामान खात्यान कळीत केल्या. परतून एक फावट मुखेल खबरो. सार्वत्रिक वेचणुकेच्या तिसऱ्या टप्प्या खातीर प्रचार तेंगशेर पावला. घरदार नाशिल्ल्यांक 3 कोटी जनतेक फुडाराक घरा बांदून दितले म्हणपाची घोषणा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी शेनवारा राती गोंयात केली. केंद्रान शेजारच्या 6 देशांक 99,000 वयर मेट्रीक टन कांद्याची निर्यात करपाक परवानगी दिल्या. आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो.